जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् 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 बोला नंद के लाल की जय हरि भगवान श्री कृष्णांच्या चरित्रातला अत्यंत मधुर असा भाग आणि कित्येक संतांनी तत्वज्ञानांनी मध्यवर्ती भाग देखील ज्याला समजलेला आहे असा रास लीलेचा भाग मागच्या वेळेला आपण पाहायला सुरुवात केली. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं जीवन जन्म आणि कार्य हे सगळं जन्मापासून अतिशय दिव्य अशा पद्धतीने झालं आणि अशा प्रकारची जीवनाबद्दलची त्यांची धारणा जन्माबद्दलची धारणा आणि जन्म घेऊन कर्मांबद्दलची धारणा त्यांनी भगवद्गीतेमध्येच व्यक्त केली. अजा अपिसन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपिसन अज म्हणजे जन्मरहित असताना आणि सर्व भूतमात्रांचा नियंता ईश्वर असताना प्रकृतीला स्वाधीन करून अचिंत्य अशा शक्तीने मायेला स्वाधीन करून मी आपला आपण जन्म घेतो. आपले सगळ्यांचे जे जन्म आहेत तर ते मायेला वश होऊन जन्म आहेत. तर भगवंतांचा जो जन्म आहे तो माया स्वतःला वश करून भगवंतांनी जन्म घेतला अशा प्रकारचा जन्मच भगवंतांचा सांगितलेला आहे. आणि भगवंतांचं हे जे दिव्यत्व आहे हे दिव्यत्व ते त्यांचा सर्व जीवनभर कुठलाही आडपडदा न ठेवता दिव्यत्व आणि ईश्वरत्व न लपवता असं भगवंतांनी सर्व जीवनभर लीला चरित्रामध्ये दाखवून दिलं. भगवंतांचा जो जन्म झाला तो जन्म देखील असाधारण परिस्थितीमध्ये झाला. जन्म झाल्यावर अद्भुत असं चतुर्भुज विष्णुरूप असणारं असं एक बालक देवकी आणि वसुदेवांच्या समोर प्रथम उभं राहिलं. शंख चक्र गदा पद्म वैजयंती हार कौस्तुभ मणी गळ्यात असलेलं असं बालरूप ही अद्भुत गोष्ट आहे. आणि मग नंतर देवकी आणि वसुदेवांना त्यांनी पूर्वजन्मी केलेल्या साधना आणि त्यामुळं माझा आशीर्वाद तुम्हाला कसा आहे हे सांगून मग त्यांनी तान्ह्या बाळाचं रूप त्यांच्या समोर धारण केलं. त्यावेळेला झालेली आकाशवाणी, यमुनेला आलेला पूर, नंदाच्या घरी योगमायेने घेतलेला जन्म, पुतना मावशीचा केलेला वध, अनेक दैत्यांचा बालपणी म्हणजे तान्हा असल्यापासून केलेला संहार, तसंच आपल्या योगमायेने एक वर्षपर्यंत गोप आणि गुर प्रत्यक्षत ब्रह्मदेवानी पळवून नेलेली असताना ती त्यांनी निर्माण केली आणि एक वर्षपर्यंत गोकुळातल्या त्यांच्या माता पित्यांना त्याची दाद फिकीर फिर्याद नव्हती. ब्रह्मदेवाचं गर्वहरण त्यांनी केलं, गोवर्धन पर्वत उचलला. या ज्या सगळ्या लीला आहेत या सगळ्या लीला त्यांचं भगवंतत्वच त्याच्यामध्ये आहे या भावनेनी आपण जशा पाहतो ऐकतो त्याच श्रद्धेनी अशाच श्रद्धेनी गोपींबरोबर त्यांनी केलेली रासलीला काम क्रीडा पाहायला लागेल. आणि संस्कारवशामध्ये या गोष्टींकडे दिव्यत्वाच्या भावाने पाहणं हे कठीण जात असल्यामुळं ही जी रासलीला आहे ही रासलीला फार विपरीत टोकांमध्ये जाऊन पाहिली जाते. ही रासलीला भगवंतांचं जे दिव्य चरित्र आहे त्या दिव्य चरित्राचा एक भाग म्हणून श्रद्धेने ऐकणं सोडून आपण आपल्या स्वतःच्या देहबुद्धीवर उतरण्याची शक्यता असते आणि त्या देहबुद्धीतून ही विशिष्ट कामक्रीडा आहे या पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं जाण्याची शक्यता असते. आपल्या प्रकृतीतले स्वभावता असलेले स्वरसवाही असे गुण त्याच्यामध्ये मिसळून या गोष्टीकडे पाहिलं जाऊ शकतं. मागच्या वेळेला मी सांगितलं की शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या रात्री भगवंतांनी योगमायेचा आश्रय करून रासक्रीडा करण्याचा संकल्प केला आणि वेणूवर व्रजसुंदरींना प्रिय असणारं गीत वाजवायला सुरुवात केली. आणि गोपी कामधंदा विसरून भगवंतांनी पूर्वी वस्त्रहरणाच्या वेळेला त्यांचे कपडे भगवंतांनी त्या जलविहार करत असताना पळवून नेऊन वर झाडावर जाऊन बसले. त्यांनी कात्यायनी व्रत केलेलं होतं, भगवंतच आपले पती असावेत अशा कामभावनेनी कात्यायनी व्रत केलेलं होतं. तेव्हा त्यांची परीक्षा घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी जो प्रसंग घडून आणला त्यावेळेला त्यांनी गोपींना परत पाठवलेलं होतं की शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या रात्री मी तुमच्याबरोबर विहार करीन. आणि म्हणून भगवंतांनी बासरी वाजवायला सुरुवात केल्यावर ज्या जशा आपल्या घरात होत्या कामधंदा विसरून अत्यंत अधीर होऊन भगवंतांशी एकरूप होण्यासाठी म्हणून आपापल्या घरातून निघून आल्या, त्यावेळेला हे सर्व ऐकत असताना आपल्या मनात जो प्रश्न निर्माण होतो तोच नेमका परीक्षित राजाच्या मनातही प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी शुकदेवांना विचारलं की गोपींना फक्त त्या आपला परमप्रिय असं मानत होत्या, तो भगवंत आहे अथवा ब्रह्म आहे, अक्षर ब्रह्म आहे या भावांनी गोपी श्रीकृष्णाकडे पाहत नव्हत्या। अशा प्रकारे फक्त देह आणि देहाच्या गुणांमध्येच आसक्त झालेल्या गोपी गुणांचा जो स्वाभाविक प्रवाह आहे त्या प्रवाहात आणि संसारात जर सापडतील तर संसारापासून निवृत्त कशा होऊ शकतील अशा कोणत्याही क्रीडेनी, अशा प्रकारे परीक्षित राजांनी शुकदेवांना प्रश्न विचारला आणि शुकदेवांनी उत्तरादाखल असं सांगितलं की मी तुला यापूर्वीच सांगितलेलं होतं की चेदिराज शिशुपालांनी भगवंतांबद्दल द्वेषभाव ठेवून देखील त्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती झाली, द्वेषभाव ठेवून देखील। मग गोपी अनन्य प्रेम करत होत्या, शिशुपाल भगवंत आहे असं समजून द्वेषभाव करत नव्हता तरीही त्याला ब्रह्मस्वरूपाची जर प्राप्ती झाली तर हा भगवंत आहे किंवा ब्रह्म आहे असं न समजता याच्यावर शरीराच्या अंगानी प्रेम करणाऱ्या अशा गोपींना देखील ब्रह्मप्राप्ती होईल याच्यात आश्चर्य काय असं शुकदेव परीक्षित राजाला म्हणत आहेत। ते म्हणतात की हे राजा, अविनाशी अनंत निर्गुण असं स्वरूप असून देखील त्रिगुणात्मक प्रकृतीचे नियंते असणाऱ्या भगवंतांचं प्रगट होणं हे माणसाच्या परमकल्याणासाठी असंच होतं। मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ही गोष्ट ज्ञानेश्वरीमध्ये मान्य केलेली आहे। नारदा ध्रुवा अक्रूरा शुका हन सनत कुमारा या भक्तीने धनुर्धरा प्राप्ती जैसा, शुद्ध भक्तीने जसा मी प्राप्त होतो, नारद ध्रुव अक्रूर शुक म्हणजे स्वतः शुकाचार्य आणि सनत कुमारा दिन्ना तैसाची गोपिकांसी कामे, सर्वांनी हे मान्य केलेलं आहे हे याचं विशेष आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसा गोपिकांसी कामे तया कंसा भय संभ्रमे येरा घातका मनोधर्मे शिशुपालादिका आणि भलतिया जाती जन्मावे मग भजिजे का विरोधावे तरी भक्त का वैरिया व्हावे माझी याची। कृष्ण चिंतनाने गोपींचं मी आणि माझं निमालेलं होतं। कधीही जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर कोणी प्रेम करतं तेव्हा ती व्यक्ती ही प्राधान्यत्वाने महत्वाची होते आणि त्या तुलनेने आपण स्वतः कमी महत्वाचे होतो। गोपींचं मी आणि माझं निमावलेलं होतं आणि तू आणि तुझं अशी एक प्रकारची भक्तीच, त्या जरी ब्रह्म मानत नव्हत्या तरी देखील ते देव आहेत अशा प्रकारे त्यांचा भावही झालेला होता। गोपींच्या ठिकाणी उदयाला आलेली होती, त्यामुळे मी आणि माझं नाहीस होऊन तू आणि तुझं आणि त्याच्यामध्ये देखील एका भक्तीची भावना निर्माण झाल्यावर गोपींच्या संसाराचा म्हणजे देहबुद्धीचा त्याग झाला। भगवंत प्रेमस्वरूप आणि आपल्याजवळ त्यांनी दिलेलंच प्रेम असतं, त्यांनी दिलेलं प्रेम आपण संसारामध्ये शोधतो की ज्याला आसक्ती असंही म्हटलं जातं, हेच प्रेम त्यांनीच दिलेलं जर त्याच्यावरच बसलं, भगवंतांवरच बसलं, कळत न कळत तरी देखील आत्मसमर्पणातून ते प्रेमच आपल्याला भगवंताकडे घेऊन जातं। म्हणून शुकाचार्य म्हणतात की काम, क्रोध, भय, स्नेह, संबंध किंवा भक्ती यांच्यापैकी कोणत्याही भावनेने भगवंताशी नित्य जोडले गेलेले जीव भगवंताशी एकरूप होऊन जातात। हे जे शब्द वापरलेले आहेत काम, क्रोध, भय, स्नेह, संबंध किंवा भक्ती, हे त्रिगुणांचं प्रतिनिधित्व करणारे असे विकार आहेत। जसं काम हा रजोगुणाला प्रतिनिधित्व करतो, रजोगुणाचं प्रतिनिधित्व करतो, क्रोध भय तमाचं, आणि स्नेह संबंध किंवा भक्ती हे शुद्ध सत्वगुणाचं प्रतिनिधित्व करतात। हे त्रिगुणांशी निगडित आहेत आणि एरवी सत्वगुणे भगवत भक्ती हाच परमार्थ आहे याच्यात काही शंका नाही। एरवी म्हणजे भगवंतांचा अवतार नसताना, भगवंतांचा अवतार प्रसंगी, विशेष प्रसंगी सत्वगुणाबरोबर म्हणजे भगवत भक्ती बरोबरच काम, क्रोध आणि भयानी देखील भगवंतांची प्राप्ती होते, हे अवतारामध्ये वैशिष्ट्य आहे। जसं रावणाचा वध केल्यानंतर रावण ऊर्ध्वगतीला गेला, रामाच्या मूळ स्वरूपाला, परमात्म स्वरूपाला जाऊन प्राप्त झाला। त्यामुळे त्रिगुणांनी प्रभावित म्हणजे काम, क्रोध, भय, स्नेह, संबंध किंवा भक्ती यांनी प्रभावित झालेला जीव आपल्या स्वतःला भोगता असं जेव्हा समजतो आणि त्या विकारांचं प्रगतीकरण आपल्या आपल्या पद्धतीने होतं, भगवत अवताराच्या वेळेला कामाच्या रूपाने अथवा क्रोधाच्या भयाच्या रूपाने देखील, तरी देखील भोग्य वस्तू जो आहे तो परमात्मा असल्यामुळं अक्षर जाणीवरूप, आनंदरूप, शांती प्रेमरूप असा परमात्मा असल्यामुळं या भोगामध्ये भोगता भोग आणि भोग्य वस्तू यांच्या त्रिपुटीचा लोप होतो आणि परमात्म्याशी म्हणजे आपल्या स्वतःच्या सच्चिदानंद स्वरूपाशी, भगवंताशी एकरूपता साधली जाते। गोपी जवळ आलेल्या पाहून भगवंतांनी आपल्या वाक चातुर्याने त्यांना मोहित करत बोलायला सुरुवात केली। भगवंत म्हणाले की हे महाभाग्यवान गोपींनो, तुमचं स्वागत असो, तुम्हाला आवडणारी कोणती गोष्ट मी करू, असं भगवंत गोपींना विचारू लागले। व्रजामध्ये सर्व काही कुशल आहे ना, आणि तुम्ही या अशा भलत्या वेळेला इकडे कुठून आलात, असं भगवंतांनी गोपींना विचारायला सुरुवात केली। भगवंत म्हणायला लागले की आधीच ही रात्र भीतीदायक, त्यातून हिंस्र प्राणी इकडे तिकडे करत असतात, तेव्हा तुम्ही अशा रात्रीच्या वेळेला घरी परत जा। स्त्रियांनी इथं थांबणं, या वेळेला थांबणं मला बरं वाटत नाही, असं भगवंत म्हणायला लागले। भगवंत आठवण करून द्यायला लागले की तुम्ही दिसत नाहीत असं पाहून तुमचे आई वडील, पती पुत्र किंवा भाऊ तुम्हाला शोधतील, त्यांना तुम्ही घाबरवून टाकताय तुमच्या कृतीने। मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलेलं होतं की योग मायेने भगवंतांनी, गोपी जरी प्रत्यक्ष भगवंतांकडे आलेल्या असल्या तरी त्यांच्या पतींजवळ अथवा बंधूंजवळ अथवा पित्याजवळ त्या आहेत अशा प्रकारे भगवंतांनी त्यांची निर्मिती केलेली होती, तरी देखील गोपींची परीक्षा पाहण्यासाठी भगवंत त्यांच्याशी हे बोलत आहेत। चंद्र किरणांनी धवलं झालेलं यमुनेवरील वाऱ्याच्या मंद गतीने हलणाऱ्या झाडांच्या पानांनी शोभणारं, फुलांनी बहरलेलं हे वन आता तुम्ही पाहिलं ना, तर आता तुम्ही घरी परत जा। तुमच्या घरात मुलं रडत असतील, त्यांना दूध पाजा, वासरं हंबरत असतील, त्यांना गायांजवळ सोडून त्यांच्या धारा काढा। भगवंत असं म्हणतात की माझ्यावरच्या आत्यंतिक प्रेमाने पराधीन होऊन तुम्ही इथं आला असाल, एक प्रकारे तेही योग्यच आहे, कारण सर्वच प्राणी मला भजत असतात, माझ्यावर प्रेम करत असतात। पतीची आणि त्याच्या बांधवांची निष्कपटपणाने सेवा करणं, मुलाबाळांचं पालन पोषण करणं, हाच तरीही तुमचा श्रेष्ठ धर्म आहे आणि तुम्हाला उत्तम लोक प्राप्त करून घेण्याची जर इच्छा असेल तर पापी सोडून अन्य कोणत्याही प्रकारच्या पतीचा स्त्रीनी कधीही त्याग करू नये। कुलीन स्त्रियांनी परपुरुषाकडे जाणं सर्वथैव निंदे आहे, स्वर्ग प्राप्तीला ते विघातक आहे, अपकीर्तिकारक आहे, हीन आहे, कष्टप्रद आहे, नरक भयाला कारण आहे, असं भगवंत बोलू लागले। माझ्या लीला आणि गुणांच्या श्रवणानी, रूपाच्या दर्शनानी, या सर्वांचं कीर्तन आणि ध्यान केल्याने माझ्यावरील अनन्य प्रेमाची जशी प्राप्ती होते तशी माझ्याजवळ राहून देखील होत नाही, म्हणून तुम्ही घरी जा, असं भगवंत गोपींना म्हणायला लागले। भगवंत या वेळेपर्यंत साधारणपणाने 8 ते 10 वर्षांचे असे होते लौकिक अर्थाने, पण जसं जन्माच्या वेळेलाच ते बालक दिसले, तृणावर्ताचा वध करत असताना प्रचंड वजन त्यांनी प्राप्त करून घेतलं, तसं यावेळेला गोपिकांचं काम पुरवतील एवढे तरुण ते होते, दिसत होते। भगवंत म्हणायला लागले की माझ्या लीला आणि गुणांच्या श्रवणानी, रूपाच्या दर्शनानी, लीला गुण त्यांचं श्रवण तसंच रूपाच्या दर्शनाचं कीर्तन किंवा ध्यान केल्याने माझ्यावरच्या अनन्य प्रेमाची जशी प्राप्ती होते तशी माझ्याजवळ राहून देखील होत नाही, म्हणून तुम्ही घरी जा। एक प्रशस्त रूढ आणि सार्वकालिक सत्य भगवंतांनी प्रथम गोपींना सांगितलं। नेहमीच परमात्म्याची प्राप्ती ही गुणांच्या श्रवणाने, लीलांच्या श्रवणाने, रूपदर्शनाने, कीर्तन ध्यानाने अशीच होत असते। प्रेमपूर्वक अर्चन, वंदन, शरणागती यामुळे भगवत प्राप्ती हे सार्वकालिक सत्य आहे आणि ते खरोखर सुरक्षित आहे। भगवंत जसं म्हटले की माझ्याजवळ राहून देखील ही गोष्ट होत नाही, हे एक दुसरं सत्य भगवंतांनी सांगितलं। सद्गुरूंच्या अथवा भगवंतांच्या खूप जवळ राहिल्यामुळे भावजागृती होते, शरणागती देखील येते, सहज साधन निष्ठा निर्माण होते, प्रगती साधनेमध्ये आणि मोक्ष देखील संभवतो। पण असं असताना देखील प्रत्यक्ष जवळकीनी कधी कधी संगतीचा अभिमान जडतो, विपरीत महत्वाकांक्षा निर्माण होण्याची शक्यता असते आणि ती जर निर्माण झाली तर मग सुरुवातीपासूनचा असलेला भाव कदाचित नाहीसा होतो, तरलता नाहीशी होते आणि या विलक्षण सत्याची अशी जाणीव देखील भगवंत गोपींना करून देतात। भगवंत म्हणतात की म्हणून तुम्ही परत घरी जा। तसंच गोपींच्या एकूण प्रेमाची परीक्षा देखील भगवंत पाहण्यासाठी गोपींना म्हणतात की तुम्ही परत घरी जा। भगवान श्रीकृष्णांचं हे स्वतःला न आवडणारं भाषण ऐकून गोपी खिन्न झाल्या। त्यांनी स्त्री सुलभतेने खाली माना घातल्या, पायांच्या नखांनी त्या जमीन उकरायला लागल्या, त्यांचं हृदय दुःखाने भरून आलं, भगवान श्रीकृष्णांसाठी सगळ्या कामना त्यांनी सोडून दिलेल्या होत्या आणि भगवंतांकडे धाव घेतलेली होती. त्यांच्यावर त्यांचा अनन्य प्रेम होतं. अशा श्रीकृष्णांचंच हे निष्ठुर बोलणं ऐकून त्यांना एक प्रकारे रडू कोसळलं. शिवाय त्यांच्यामध्ये कामभावना देखील निर्माण झालेली होती. सद्गतीत झालेल्या वाणींनी त्या आपल्या प्रिय असणाऱ्या अशा भगवंतांना म्हणायला लागल्या की आपण असं निष्ठुर बोलू नका, सगळं काही तुमच्या चरणांवर आम्ही अर्पण करतो आहोत. जसं आदिपुरुष परमात्मा त्याला मुमुक्षू पुरुष भजतात, तसेच आम्ही तुम्हाला भजतो आहोत. आणि आदिपुरुष परमात्मा जसं मुमुक्षू भक्तांना प्रेम देतात आणि त्यांना कधीही सोडत नाहीत, तशा प्रकारे तुम्ही देखील आम्हाला प्रेम द्या, आम्हाला कधीही सोडू नका, आमचा त्याग करू नका. परमात्म्याच्या प्राप्तीकरता मुमुक्षू साधनं करतात, त्यांच्यावर भगवंत प्रेम देखील करतात. हा रूढ प्रेमाचा व्यवहार गोपींना मान्य आहे, पण स्वतःच्या बाबत मात्र त्यांची तशा मार्गाने जाण्याची इच्छा नाही. गोपींना आपली मधुरा भक्ती भगवंतांनी मान्य करावी अशी इच्छा आहे आणि तशीच त्यांची भगवंतांजवळ प्रार्थना देखील आहे. त्या भगवंतांना म्हणायला लागलं की तुम्ही धर्माचं मर्म जाणता, पती पुत्र बांधवांची सेवा करणं हा आमचा स्वधर्म आहे, तर मग या उपदेशानुसार आम्हाला सर्वांचे श्रेष्ठ पती असणाऱ्या अशा तुमचीच सेवा करायची आहे, कारण तुम्हीच या सर्व उपदेशाचे विषय झालेले आहात. तुम्हीच शरीर धारण करणाऱ्यांचे प्रियतम आत्मा आणि बंधू देखील आहात. आत्मज्ञानी लोक तुमच्यावरच प्रेम करतात. जसं अक्षर अव्यक्त निर्गुण परमात्म्यावर प्रेम करतात, तसं आम्हाला माहीत आहे की आत्मज्ञानी लोक तुमच्या शरीरावर देखील प्रेम करतात. तुम्ही नित्य प्रिय असा त्यांचा आत्मा असताना देखील ते तसं प्रेम करतात. अशा परिस्थितीत अनित्य आणि दुःखद पतिपुत्रांशी आम्हाला काही कर्तव्य नाही, आमच्यावर तुम्ही प्रसन्न व्हा. पुष्कळ दिवसांपासून तुमच्याच ठिकाणी जोपासलेली आशा तुम्ही धुळीला मिळवू नका. आजपर्यंत आमचं चित्त घरात रमत असे, पण आनंद स्वरूप अशा तुम्ही आमचं चित्त चोरून घेतलेलं आहे. त्यामुळे तुमचे हे पाय, तुमचे चरण कमल सोडून एक पाऊलभर सुद्धा आम्ही दुसरीकडे जायला तयार नाही. हे प्रिय सख्या, तुमचे मधुर हास्य, प्रेमपूर्ण कटाक्ष आणि मनोहर संगीतांनी आमच्या हृदयामध्ये तुमच्याविषयीच्या प्रेमाची जी आग धगधगत आहे, ती तुम्ही तुमच्या अधरामृताच्या प्रवाहाने भिजवून टाका. ज्या चरणकमलांच्या सेवेची संधी लक्ष्मीला देखील क्वचित मिळते, त्या तुमच्या चरणांचा स्पर्श आम्हाला झाला. लक्ष्मी तुमच्या चरणांची धूळ प्राप्त करण्याची अभिलाषा बाळगते. सर्व भक्तांनी तिचेच सेवन केलेले आहे, आम्ही सुद्धा त्याच तुमच्या चरण धुळीला शरण आलेले आहोत. आमच्यावर कृपा करा. तुमचं मधुर स्मित आणि प्रेमळ नेत्र कटाक्षांनी आमच्या हृदयामध्ये आग भडकलेली आहे. आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. ज्याच्यावर कुरळे केस भुरभुरत आहेत, असं तुमचं सुंदर मुख कमल, कुंडलांनी शोभणारे गाल, अधरामृत स्मित हास्य युक्त कटाक्ष, शरणागतांना अभय देणारे बाहू आणि केवळ लक्ष्मीलाच रमवणार असं हे तुमचं सुंदर वक्षस्थळ पाहून आम्ही तुमच्या दासी झालेले आहोत. त्रैलोक्यात तरी अशी कोणती स्त्री असेल की जी तुमच्या बासरीवरील मधुर पद आणि दीर्घ कान ऐकून तसेच रोमांचित करणारे त्रैलोक्य सुंदर रूप पाहून आर्य मर्यादेपासून विचलित होणार नाही. ब्रजमंडलाचं भय आणि दुःख नाहीस करण्यासाठीच प्रगट झालेले आपण देव आहात. योगेश्वरांचे ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांनी गोपींची व्यथा ऐकली, त्यांना त्यांची करुणा आली. ते जरी आत्मा राम असले तरी देखील हसून ते त्यांच्याबरोबर रममान होऊ लागले. अंतर्यामी नेहमीच तृप्त, नित्य तृप्त, नेहमीच ज्यांचं काम शांत आहे असे तृप्त काम आणि परिपूर्णता लाभलेले अकर्तेपण अभुक्तेपण असलेले आपली सगळी गुणवैशिष्ट्य राखून बाह्यतः मात्र निस्सीम भक्त असलेल्या गोपींच्या लौकिक जगतामध्ये अशुद्ध कामनिक समजल्या जाणाऱ्या भावनेला मधुर प्रतिसाद देण्यासाठी भगवंत सिद्ध झाले. भगवंतांचा भक्ताविषयीचा भाव हा ज्ञानेश्वर महाराजांनी एकतर मातेसारखा अथवा पतीसारखा असं म्हटलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बहुना धनुर्धरा जो मातेची या ये उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा. मातेचा तो कोणता नातलग म्हणायचा जो मातेच्या पोटी जन्माला आला. तेवी मी तया जैसे असती तैसिया, कळी काळ नको निया घेतला पत्ता. जशी माता जन्मभर आपल्या मुलाच्या मागे उभी राहते तशी मी देखील मातेप्रमाणे भक्ताच्या मागे उभा राहतो असं भगवंत म्हणतात. दुसऱ्या उदाहरणामध्ये भगवंत म्हणतात की एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची या कांता कोरान्न मागे, समर्थाची पत्नी आणि काय कोरान्न मागत वणवण दारोदार इतरांच्या भटकेल की काय. तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, काहीसेही मी न लाजे तयाचे नि मी त्यांच्या कोणत्याही कृतीच्या वेळेला लाजत नाही. भक्तांची या काजासाठी, साधूंची या प्रेमासाठी सोडिली मिलाज रे, सोडिली मिलाज. त्यामुळे भगवंतांनी भक्तांच्या प्रेमासाठी लौकिक बंधनं खरंच झुगारली आणि अनेक प्रकारच्या क्रीडांनी गोपींचा दिव्य प्रेमभाव उत्तेजित करीत श्रीकृष्ण त्यांना रमू लागले. अनासक्त असून देखील भगवान श्रीकृष्णांकडून जेव्हा गोपींना अशा प्रकारचा मान मिळाला तेव्हा त्या स्वतःला जगातल्या सर्व स्त्रियांमध्ये आपल्या स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायला लागल्या. त्यांना उत्पन्न झालेल्या आपल्या भाग्याचा गर्व जाणून त्यांना अहंकार देखील उत्पन्न झालेला आहे असंही समजून त्यांचा गर्व नाहीसा करून त्यांच्यावर कृपा करण्यासाठी म्हणून भगवंत क्षणार्धात तिथं अंतर्धान पावले. भक्ताची देह अहंता घालवण्यासाठी भगवंत अथवा सद्गुरू अनेक उपाय योजत असतात. कधी कधी भक्ताला देह दुःख देतात, संसार दुःख देतात, जसं सुदाम्याला मिळालं. भक्तांना ते जवळ करतात, दूर राखतात, परत जवळ करतात, परत दूर राखतात, असं करून भक्ताची देह अहंत घालवण्याचा प्रयत्न ते करतात, जसं गोपींच्या बाबत भगवंतांनी केलं. अनेकांसमक्ष भक्तांचा अपमान करतात, जसं भीष्माचार्यांचा केला. देह कष्ट देखील देतात, दुर्लक्षित करतात, अनुल्लेख करतात. हे जे उपाय भगवंत योजतात ते कठीण किंवा विघातक उपाय म्हणून समजले पाहिजेत. तसंच विधायक उपाय देखील भगवंत योजतात, जसं उपदेश करणं, साधना सांगणं. भगवद्गीतेच्या अंगाने अर्जुन आला आणि भागवत उद्धव गीतेच्या अंगाने उद्धव आला. विवेक वैराग्य राखायला अशा प्रकारे उपदेश करून, साधना सांगून भगवंत मदत देखील करतात. नारदीय भक्तिसूत्रामध्ये नारद असं म्हणतात की ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात. ईश्वराला देखील अभिमानाचा तिटकारा आहे. जर भक्त अभिमानी झाला तर ईश्वर तो भक्त असला तरी देखील त्या क्षणाला त्याचा तिटकारा करतो. आणि नारद पुढे असं म्हणतात की दैन्य प्रियत्वात च. भक्ताच्या ठिकाणी दैन्याची जर जाणीव असेल, आपल्या कमीपणाची जर जाणीव असेल, तर ती जाणीव भगवंतांना आवडते. आपल्या स्वतःच्या दैन्याचं भान असणारा भक्तच भगवंताला क्रमाक्रमाने जाऊन मिळू शकतो. जीवाचं जे दैन्य आहे ते देहबुद्धी, अल्पज्ञता, अल्पशक्तिमानता, त्याची जाणीव, जन्म मृत्यूच्या चक्रात आपण अडकलेले आहोत अशी जाणीव, तसंच वासना, हे आपलं दैन्य आहे हे भक्ताला समजणं. दैन्याचं जर भान असेल तर दैन्य दूर करण्यासाठी उपाय देखील शक्य आहेत. भगवान अचानकपणाने अंतर्धान पावले तेव्हा या सगळ्या व्रज युवती ते दिसत नाहीत असं पाहून दुःखाने व्याकुळ झाल्या. त्या सर्वजणी एकत्र येऊन उच्च स्वरात त्यांच्या गुणांचं गायन करीत वेड्यासारख्या एका वनातून दुसऱ्या वनात त्यांना शोध घेत फिरू लागल्या. वनस्पतींना त्यांचा ठाव ठिकाणा विचारू लागल्या. गोपींची आर्तता त्यांच्या शब्दांमधून व्यक्त होऊ लागली. ती संतांनी फार उत्तम रीतीने वर्णन केलेली आहे. हे कृष्णा, 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 हे कृष्णा. विठ्ठल जय पांडुरंगा, पांडुरंगा, विठ्ठल जय पांडुरंगा, पांडुरंगा, पांडुरंगा. कृष्णा हे कृष्णा, कृष्णा हे कृष्णा, हे कृष्णा, हे कृष्णा, हे कृष्णा. नंद किशोरा श्याम गोपाला, नंद किशोरा श्याम गोपाला, श्याम गोपाला, मदन गोपाला, श्याम गोपाला, मदन गोपाला, श्याम गोपाला, मदन गोपाला. श्याम गोपाला मदन गोपाला श्याम गोपाला मदन गोपाला विठ्ठल जय पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठल जय पांडुरंगा पांडुरंगा कृष्णा हे कृष्णा कृष्णा हे कृष्णा हे कृष्णा विठ्ठल जय पांडुरंगा पांडुरंगा ज्ञानेश्वरादी संतांनी या विरहाच्या भूमिकेचं वर्णन विरहिण्यांमधून अतिशय गोड असं केलेलं आहे.
घनुवाजे घुण घुणा वारा वाहे ऋण झुणा घनुवाजे घुण घुणा वारा वाही ऋण झुणा भवतार कुहा कान्हा वेगी भेटवा का चांदूह चांदणे चापिऊ चंदने देवकी नंदने वीण नावडे वो घनु बाजे घुण घुणा वारा वाही ऋण झुणा चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी कान्होवर माये वेगी भेटवा का चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी कान्होवर माये वेगी भेटवा का घनु वाजे घुण घुणा वारा वाही ऋण झुणा सुमनाची शेज शीतळ बोनिकी सुमनाची शेज शीतळ बोनिकी पोळे आगे सारखी वेगी विजवा का सुमनाची शेज शीतळवणिकी पोळे आगे सारखी वेगी विजवा का घनुवाजे घुण घुणा वारा वाही ऋण झुणा तुम्ही गात सुस्वरे ऐकोनी जावे उत्तरे तुम्ही गात सुस्वरे ऐकोनी जावे उत्तरे कोकिळेवर जावे तुम्ही बाईयानो तुम्ही गात सा सुस्वरे ऐकून दावी उत्तरे कोकिले वर जावे तुम्ही बाईयान घनुवाजे गुण गुणा वारा वाही ऋण झुणा दर्पणी पाहता रूप नदी से वोआ फुले दर्पणी पाहता रूप नदी से वोआ फुले बाप रखुमा देवी वरे मजाई से केले दर्पणी पाहता रूप नदी से वोआ फुले बाप रखुमा देवी वरे मजाई से केले घनुवाजे गुण गुणा वारा वाही ऋण झुणा भवतार कुहा कान्हा वेगी भेटवा का घनुवाजे गुण गुणा घनुवाजे गुण गुणा वारा वाही ऋण झुणा
मीराबाई देखील या विरहाचे भाव आपल्या शब्दामध्ये फार प्रभावीपणाने व्यक्त करतात ते आपण ऐकूया.
ठाणी काई काई बोल सुनावा म्हारा सावरा सावरा गिरिधारी पूरब जनमरी प्रीत पुराणी पूरब जनमरी प्रीत पुराणी जाबाणा गिरिधारी म्हारा सावरा सावरा गिरिधारी ठाणी काई काई बोल सुनावा ठाणी काई काई बोल सुनावा सुंदर बगन जेवता साजन थारी छवि बलिहारी सुंदर बगन जेवता साजन थारी छवि बलिहारी मारे आंगण मा श्याम पधारो मारे आंगण मा श्याम पधारो मंगल गावा नारी हो मंगल गावा नारी मारा सावरा सावरा गिरिधारी ठाणे काई काई बोल सुनावा ठाणे काई काई बोल सुनावा मारा सावरा सावरा गिरिधारी पूरब जनमरी प्रीत पुराणी पूरब जनमरी प्रीत पुराणी जावाणा गिरिधारी म्हारा सावरा सावरा गिरिधारी ठाणी काई काई बोल सुनावा ठाणी काई काई बोल सुनावा मोती चोक पुरावा नेणा तन मन डारवारी मोती चोक पुरावा नेणा तन मन डारवारी चरण शरण दी दासी विरारी चरण शरण री दासी विरारी जन्म जन्म री क्वारी हो जन्म जन्म री क्वारी मारा सावरा सावरा गिरधारी ठाणी काई काई बोल सुनावा ठाणी काई काई बोल सुनावा मारा सावरा सावरा गिरधारी पूरब जनमरी प्रीत पुराणी पूरब जनमरी प्रीत पुराणी जावाणा गिरधारी मारा सावरा सावरा गिरधारी ठाणी काई काई बोल सुनावा ठाणी काई काई बोल सुनावा ठाणी काई काई बोल सुनावा।
अजून भाव भरल्या स्वरांमध्ये कुठलीही गोष्ट अगदी अवचित परिमळ देखील ऐकू आला परिमळ देखील आला तरी देखील तो कान्हा आला की काय अशा प्रकारे गोपींच्या भावना झालेल्या होत्या असं वर्णन करतात।
चिता परिमळू झुळकलाळू मारू अवचिता परिमळू झुळकलाळू मारू मी म्हणे गोपाळू आला गे माये अवचिता परिमळू सासरती सासरती बाहेरी निघाले सासरती सासरती बाहेरी निघाले ठकची मिठे काय करू अवचिता परिमळू झुळकलाळू मारू मी म्हणे गोपाळू आला गे माये अवचिता परिमळू झुळकलाळू मारू तो सावळा सुंदरू कासे पिता भरू तो सावळा सुंदरू कासे पिता भरू लावण्य मनोहरू देखिला अवचिता परिमळू झुळकलाळू मारू अवचिता परिमळू झुळकलाळू मारू बोथुनी ठेले मन तव जाले आन सोकोनी घेतले प्राण माझे गे माये सोकोनी घेतले प्राण माझे गे माये अवचिता परिमळू झुळकलाळू मारू मी म्हणे गोपाळू आला गे माये कवचिता परिमळु झुळकलाडु मारु बाप रघुमादेवी वरु विठ्ठल सुखासा बाप रघुमादेवी वरु विठ्ठल सुखासा विठ्ठल सुखासा विठ्ठल सुखासा विठ्ठल सुखासा विठ्ठल सुखासा तेने काया मने वाचा वेधियले अवचिता परिमळु झुळकलाडु मारु मी म्हणे गोपाळो आला गे माये अवचिता परिमळु झुळकलाडु मारु अवचिता परिमळु झुळकलाडु मारु।
गोपींची ही तळमळ त्यांच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गीतातून संतांनी व्यक्त केलेली आहे आणि संतांच्या शब्दांमध्ये आपल्याला ती खूप भावते देखील।
गोविंदारे गोपाळारे गोविंदारे गोपाळारे गोविंदा छंद तुझा जडला घनिया छंद तुझा जडला घन निळा गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा जग जेथी हा बनुनी गुराखी जग जेथी हा बनुनी गुराखी पाठी वरती घोंगडी काठी पाठी वरती घोंगडी काठी यमुना तीराला नेतो कपिला यमुना तीराला नेतो कपिला असा हा हरी सावळा गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा छंद तुझा जडला घननिळा गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा व्याकुळ अंतर राही निरंतर व्याकुळ अंतर राही निरंतर नयनीचे निर झरते झर झर नयनीचे निर झरते झर झर दर्शन दे रे आता मजला दर्शन दे रे आता मजला तुझा दासा नंदलाला तुझा दासा नंदलाला गोविंदारे गोपाळारे गोविंदा छंद तुझा जडला घननिया छंद तुझा जडला घननिया गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा रे गोपाळा रे गोविंदा।
गोपींची ही आर्तता आणि भगवंतांचं अंतर्धान पावणं आणि त्यांनी भगवंतांना हाका मारणं हेच हृदयात घेऊन आपण आज जाणार आहोत। जीवाची आजीवा जीवाची आजीवा प्रेम भावाची भावा जीवाची जीवा तुझ वाचून केशवा अनुनावडे जीवाची जीवा जीवे अनुसरलिये अजूनी कामये जीवे अनुसरलिये अजूनी कामये वेगी आणावा तो अजूनी प्राण माझा जीवाची जीवा सौभाग्य सुंदरू गुण लावण्य आगरू बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठलू। गोपींचा हा जो भाव आहे या भावामध्ये संत वेडे झाले असं दिसतं। पडिले दूर देसी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी पडले दूर देसी मज आठवे मानसी मी कुठेतरी दूर देशी पडलेले आहे मला मनात तो आठवतो आहे आता हा वियोग नको खूप कष्ट होतात या वियोगामध्ये दिन तैसी रजनी ज्ञानेश्वर महाराजांनीच लिहिलेली ही विरहिणी आहे अशा प्रकारचा अद्भुत विरहाचा भाव परमेश्वराविषयी गोपींच्या हृदयामध्ये निर्माण झाला गोपींची ही तळमळ अंतःकरणामध्ये घेऊन आज आपण परत जाणार आहोत। हा जो प्रसंग आहे हा प्रसंग एक अद्भुत प्रसंग म्हणून भगवंतांच्या सर्व जीवनामध्ये जसं अद्भुतता भरून आहे तसा अद्भुत प्रसंग म्हणूनच ओळखला जातो. त्याची अद्भुतता भगवंतांच्या दिव्य लीलेमध्ये आहे, गोपींच्या प्रेमामध्ये आहे, विरहामध्ये आहे. गोपींचा कामाच्याच आश्रयाने पण कामाचा त्याग घडण्यामध्ये आणि शाश्वत सुखाची प्राप्ती होण्यामध्ये याचा शेवट आहे. खूप श्रद्धा अंतःकरणात ठेवूनच आपण हे ऐकतो आहोत आणि ऐकणार आहोत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम हरि 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. बोलो नंद के लाल की जय. हरि हरि.